नाही म्हणलं तर मग पटकन लक्षात येईल मग न्यायचं पटवट
ते आता सामाजिक कामामध्ये आता समजा ज्या वव्या